RadioMandi.com पॉडकास्ट।
यंदाचा गाळप हंगाम चालणार कमी दिवस। पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे ऊस शेतीचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सांगली कोल्हापुरात यंदा ऊस गाळप हंगामापुढे प्रश्नचिन्ह आहे। दुसरीकडं नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवणच कमी झाली आहे। परिणामी ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळे यंदाचा हंगाम पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे। दरवर्षी साधारणपणे 160 दिवस चालणारा हंगाम यंदा जेमतेम 100 दिवसांच्या आसपास चालेल, तर काही कारखाने कसे तरी 50 दिवस चालतील अशी शक्यता व्यक्त होत आहे। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ऊसाचं क्षेत्र वाढलं, त्यामुळं कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध झाला आणि साखरेचं अतिरिक्त उत्पादन झालं। पण यंदाचा हंगाम वेगळ्या आव्हानांचा आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या उपलब्धतेअभावी ऊसाचं क्षेत्रच घटलं आहे। शेतकऱ्यांनी ऊसाऐवजी दुसऱ्या कमी पाण्यावरच्या पिकांची लागवड केली आहे, तर काही ठिकाणचा उपलब्ध ऊस दुष्काळी भागात चारा छावण्यांना पाठवण्यात आला आहे, त्यामुळं एकूणच ऊसाची कमतरता जाणवणार आहे। नगर जिल्ह्यात जवळपास 500 चारा छावण्या सुरू होत्या, त्यात जवळपास 3 लाखांहून अधिक जनावरे होती। अजूनही जिल्ह्याच्या पूर्व भागात 100 चारा छावण्या सुरू आहेत। या चारा छावण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊसाची तोड झाली आहे। कमी वाढ झालेल्या ऊसाला शेतकऱ्यांनी छावण्यांमध्ये पाठवलं आहे। साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांच्या बैठकीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गाळप हंगाम सुरू करण्याचा विचार सुरू आहे, परंतु ऊसाची उपलब्धता कमी आणि पाणी कमी झाल्यानं उतारा कमी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 1 कोटी क्विंटल साखरेचं उत्पादन झालं होतं, यंदा ते 65 लाख क्विंटलच्या आसपास होण्याची शक्यता आहे। ऊसच कमी उपलब्ध असणार आहे, त्यामुळं तोडणी मजुरांचं रोजगार नुकसान होणार आहे। नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या साखर कारखान्यांनी थोरात, संजीवनी, मुळा, गंगामाई, ज्ञानेश्वर साखर कारखाने 2-2.5 महिने चालतील, पण काही कारखाने केवळ 40 ते 50 दिवसच गाळप करण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात साखरेचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे, त्यामुळे तो साठाच विक्री करण्याचं साखर कारखान्यांचं नियोजन असणार आहे। सध्या साखरेचा दर 3300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला आहे। सणासुदीच्या दिवसात आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता असल्यामुळे कारखाना शिल्लक साठा बाहेर काढणार आहे।